श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत। मनाच्या श्लोकाचा परिचय करून घेणार आहोत। आपण मनाचे श्लोक म्हणत असतो, पाठही करत असतो, काही काही करत असतो, तथापि खऱ्या अर्थाने मनाचे श्लोक कळलेत का असं जर विचारलं तर बहुतेक कळलेले नसतात। त्याचं कारण हा कुठलाही ग्रंथ जर कळायचा असेल तर त्याला साधना पाहिजे आणि साधना करायला गुरुकृपा पाहिजे। हे जर नसेल तर तोपर्यंत फक्त वरवर शब्दाचा अर्थ कळतो, पण त्यातला खोल अर्थ जर कळायचा असेल तर खोलात जाऊन जे शब्दाची टरफलं काढून आतला ब्रह्मरस जो आहे तो सेवन करायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी जसं म्हणतात वाच्यांश काढायचा आणि त्यातला लक्षांश घेता आला पाहिजे, तर ते साधनेनेच कळतो। आणि त्यामुळे आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्याच्यामध्ये दोन प्रकाराने आपण विवरण करू शकतो, एक तर एकेका श्लोकावर विस्तृत विवरण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करून घेत जाणं। तर त्यातला आज आपण माझ्या दृष्टीनं श्लोकांचा परिचय करून घेऊ आणि मग त्यातल्या काही निवडक श्लोकांच्यावर तर खोलात जाऊन काही विचार करता आला तर बघूया। तर त्या तऱ्हेनं आज आपण प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करत घेत जाऊया। हरी। आता हे जे समर्थांचे मनाचे श्लोक, त्याला मनोबोध असंही म्हटलेलं आहे। तर दासबोध जसा आहे, दासानी केलेला बोध किंवा दासांना झालेला बोध, तसा इथं मनाला केलेला बोध आहे। समर्थांनी मनाला जो बोध केला तो ह्याच्यामध्ये आपण घेतो आहोत। तर हा मनोबोध असं म्हणतात की समर्थांनी एका रात्री ते सगळे मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याणाने ते लिहून घेतले आणि हे 205 श्लोक आज मनोबोध किंवा मनाचे श्लोक ह्या स्वरूपात आपल्या समोर आहेत। आता विचार केला तर असं मनात येतं की मनाचे श्लोक म्हटल्यानंतर किंवा मनोबोध म्हटल्यानंतर मनालाच बोध का केला बरं? बुद्धीला केला असं म्हणत नाहीत, देहालाही म्हणत नाहीत। तर देहाला बोध असा संबोधत नाही आणि बुद्धी सत्वगुणी आहे, ती फारशी व्याप करत नाही परमार्थ साधनेमध्ये। व्याप जर काही करत असेल तर ते मन व्याप करतं। वस्तुत आत्मज्ञान आपलं आपल्याजवळच स्वयंसिद्ध आहे असं असताना आड जर काही येत असेल तर ते मन आड येतं। आपण सगळ्या ग्रंथात नाहीच बघितलं की मन हे नाथिले, मन हे नाही आहे, पण तरी देखील रजोगुणाच्या फांदी तरळत असे। रजोगुणाचं काम आहे आत्मसागरावरून जे आते विकार विचाराचे तरंग येतात त्याला मन म्हटलेलं आहे। मग आपल्याला साधनेनं ते तरंग जे आहेत ते तरंग त्याचा लोप कसा होईल ते बघायचं, मन शांत कसं होईल ते बघायचं। आणि म्हणून मन शांत होण्यासाठी मुख्यत्वे करून अंतरंग साधना जी ध्यान आणि नाम ही जी सांगितली आहे ही करायला पाहिजे। ह्या साधनेनीच तत्त्वम पदार्थ चिंतन हेही आहे, पण त्यात देखील चिंतन आहे पुन्हा। आणि ध्यानानामामध्ये चिंतन नाही, ध्यानात तर अजिबातच चिंतन नाही, मन पूर्णपणे निस्तरंग झालं पाहिजे। कुठलाही विचार नाही, विकार नाही अशी मनाची स्थिती प्राप्त करून घ्यायची। त्याला उपयोग म्हणून तत्चिंतनम तत्कथनम ह्याचा होतो किंवा नामस्मरणाचा उपयोग होतो, पण नामस्मरणाने देखील आपल्याला ध्यानातच जायचं आहे हे लक्षात घ्यायचं। आणि त्यामुळे समर्थानी इथं नामाचं महत्त्व सांगितलं असलं तरीसुद्धा ते जे काही खोलात जाऊन सांगतात तेव्हा लक्षात येतं की ध्यानाचीच प्रक्रिया, त्यामुळे ती समजून घेतलं पाहिजे. दासबोधात देखील बघितलं तर 17:5 समासामध्ये समजा ध्यानाची प्रक्रिया सांगितली, थोडक्यात सांगितलेली आहे पण ती सगळी ध्यानाची प्रक्रिया. तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर इथंसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगताना 205 श्लोकात काही एक 10-11 विचार असे आहेत की ते त्यांनी प्रत्येक श्लोकाचा चरण, शेवटचा चरण जो आहे तो त्यांनी संपवलेला आहे. उदाहरणार्थ अनुपेक्षी कदा रामदासाभिमानी मना सज्जना राघवी वस्ती की जे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा प्रभाते मनी राम चिंतित जावा तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद नको इथे, वाद संवाद व्हायला पाहिजे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जुने ठेवणे मीपणे आकळेना मना संत आनंत शोधून पाहे आणि सदा संगती सज्जनाची धरावी आणि परिसंग सोडून सुखे राहावे. हे 10 चरण जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 श्लोक 10-10 श्लोक असे घेतलेत आणि तो सगळा त्याच्यामध्ये म्हणून शेवटी या चरणामध्ये त्यांनी तो महत्त्वाचा चरण धरलेला आहे. तो आपण जसे ओघाने येतील तसे आपण बघूया. आता आपण जर का त्याचा थोडा थोडा परिचय करून घ्यायचा म्हटलं तर ह्या मनाचं श्लोक छोटंसंच, आकाराने छोटं पण विचाराने फार खोल असं आहे, महत्त्वाचं आहे. काही समजलं नाही आपल्याला, नुसतं मनाचे श्लोक जरी नीट समजले तरी देखील आपल्याला साधना समजेल. त्याला असं म्हटलं जातं उपनिषदांचं सार सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे पण सोप्या भाषेमध्ये. शब्द सोपे आहेत, कुठे मोठे मोठे पांडित्यपूर्ण शब्द, वेदांताची भाषा, परिभाषा अशी काही वापरली नाही, साध्या शब्दातून पण ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यात देखील पहिला श्लोक थोडासा अवघड वाटतो, नंतर पुढे पुढे जरा सोपे वाटतात. जसं ज्ञानेश्वरीला ओम नमो जे आद्या सुरू केलं की तिथंच आपण अडतो, कारण त्याचाच अर्थ पटकन कळत नाही काय म्हटलं आहे कुणाष्टक, पुढे गणेशाचं रूप, मग पुढे त्यामाने थोडं थोडं कळायला लागतं. तसं इथंसुद्धा या ग्रंथाचा प्रारंभ जो केला आहे तो गणेशाला शारदेला वंदन करून केलेला आहे. कारण कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करताना मंगलाचरण करण्याची पद्धत आहे, त्यानंतर देवदेवतांना नमन करायचं आहे, त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, विषय काय आहे त्याचाही थोडासा परिचय द्यायचा आहे. तसं या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे आणि गणेशाला वंदन केलं आहे. आणि मंगलाचरण करतानासुद्धा किंवा कुठल्याही आपल्याला एखाद्या काही चांगलं कार्य करायचं असेल तर बहुधा आपण गणेशाला वंदन करतो. त्याचं कारण तो विघ्नहर्ता आहे, सर्व सामर्थ्यवान आहे आणि म्हणून जे काही आपण करायला घेतलेलं असेल त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणेशाला म्हणायचं तुझी कृपा असावी. आणि शब्दाच्या अंगाने काही सांगायचं असल्यामुळे शारदेची कृपा असावी, सरस्वतीची कृपा असावी. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. हा गणाधीश इंद्रियांचा स्वामी आहे गणपती, हा इंद्रियावर ज्याचा ताबा चालतो असा आहे. आणि गणाधीश जो ईश सर्वागुणांचा आणि सर्व जे गुण आहेत त्रिगुण आहेत ते ह्याच्या ताब्यात आहेत. सामान्य मनुष्य त्रिगुणाच्या ताब्यात जातो आणि हा गणपती जो आहे त्याच्या ताब्यात त्रिगुण आहेत. जसं परमेश्वराच्या ताब्यात त्रिगुण असतात आणि सामान्य जीव हा त्रिगुणाच्या ताब्यात जाऊन त्या गुणाप्रमाणे त्याचे आचार विचार होत असतात. म्हणजे तर गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मूळ स्वरूप काय आहे? निर्गुण आहे. विश्व निर्माण झालं तेव्हासुद्धा ब्रह्मदेवाला प्रश्न पडलाय काय सगळं काही कळे ना, म्हणून पहिला शब्द आहे तो ओंकार. त्यामुळे ओंकार रूप गणेश जो आहे तिथून त्या निर्गुणातून सगुणाला यायला प्रारंभ झाला. म्हणून आपल्याला सुद्धा नेहमी सांगितलं जातं कुठलाही मंत्र म्हणायचा असला ओंकाराने सुरुवात करा. नुसतं रामकृष्ण हरी देखील नाही, ओम रामकृष्ण हरी, अ उम ह्याच्यामध्ये सगळंच्या सगळं साठवलेलं आहे. नुसतं ओम ओम म्हटलं तरी देखील चालेल, किंवा नम शिवाय म्हणायचं असेल ओम नम शिवाय म्हणायचं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेनं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र जो आपण जपतो, बीज मंत्र म्हणतो, त्याचा प्रारंभ ओमने करायचा आहे. आणि हा ओंकार रूप गणेश आहे, तर इथं मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा असा जो गणेश आहे त्याला ते नमन केलेलं आहे. आता नमो शारदा, ही शारदा ही देखील कशी आहे, चार वाणी ज्या आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, या चार वाणीची अधिष्ठात्री देवता शारदा आहे. तर तिची कृपा झाल्याशिवाय लिहिणार काय, जायचं आहे ते आपल्याला चारी वाणींच्या पलीकडे, परेच्या पलीकडे, परंतु ते जाताना शब्दांचा उपयोग करूनच पलीकडे जायचं आहे. म्हणून ते शब्द समजण्यासाठी आपल्याला सरस्वतीची उपासना करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, एका ओळीतच त्याला फाव वा वाव दिलेला नाही आहे. हां, कारण मंडळी मग काय होतं त्याच्यातच गुंतात शब्दामध्ये आणि मूळ ठिकाण बाजूला राहतं. म्हणून त्यांनी एका शब्दात म्हटलं आहे, तू विश्वमोहिनी माया आहेस, तुला नमस्कार करून पुढं जायचं. तसं इथेही म्हटलं आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि चौथ्या चरणामध्ये विषय काय ह्या विषय ग्रंथाचा, तो इथं सांगितला आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा अनंत राघव जो आहे, केवळ देव्हाऱ्यात बसवलेला राघव राम आपला नव्हे, सर्व विश्वात भरून अनंत राघव आहे. त्याच्या जाण्याकडे, त्याच्याकडे जाण्याचा जो पंथ आहे तो गमू, म्हणजे आपण जाऊया, असं म्हटलं नाही तुम्ही जा त्या मार्गाने, हा रस्ता आहे तुम्ही जा असं म्हणत नाही, आपण जाऊया, म्हणजे आपल्याला बोटाला धरून नेतात ते हळूहळू की कसं जायचं आहे, हे ठिकाण पोचायचं आहे. आपण इथं आहोत, कुठे आहोत, देवभावावर आहोत, पोचायचं आहे आत्मभावावर, त्या राघवाच्या ठिकाणी. मग जायचं आहे कसं आहे, चला मार्ग दाखवतो, म्हणून ते दाखवत आहेत. आणि म्हणून हा पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी विषय सांगितला आणि मंगलाचरण केलं. दुसऱ्या श्लोकात ते म्हणत आहेत, मना सज्जना. आता मन हे सज्जन आहे का खरं, म्हणजे त्याच्यासारखा व्याप नाही, पण माझा बाळ्या, माझा राजा असं म्हणून त्याला हळूहळू हळूहळू जरा कुरवाळून त्याला मार्गाला लावावं लागतं. तसं मनाला देखील म्हणून तू चांगला आहेस ना, शाणा आहेस ना असं म्हणायचं. तसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे, जायचं ना आपल्याला भक्तिमार्गाने जावं. परमार्थाच्या मार्गात भक्तीच जर नसेल तर मार्गक्रमणच होऊ शकत नाही. त्यामुळे भक्ती तर पाहिजे, पण ही भक्ती कशी पाहिजे, योगासहित भक्ती पाहिजे. भक्तियुक्त योग किंवा योगरूप भक्ती, आणि त्याला ज्ञानाची जोड पाहिजे, आणि कर्म तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे तर भक्तिपंथ याचा अर्थ पुष्कळ अर्थ असा घेतला जातो की समर्थाने योगाबद्दल वगैरे काही सांगितलेलं नाही, ज्ञानाचंही काही दिसत नाही, तर नुसतं श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं की काम झालं असं नाही. श्रीराम जयराम म्हणताना देखील तो श्रीराम कोण आहे, कुठं आहे, त्याचं निवास काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, नाम घेता घेता आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं ते नाम घेतलं पाहिजे. नाम घेता घेता आता म्हटलं त्याप्रमाणे नामही थांबून गेलेलं आहे आणि जीव शिवाशी एकरूप झालेला आहे. अशी स्थिती येण्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची चकार आहे. समर्थांचा अनेक ठिकाणी चकार आहे, तो असंच याचा अर्थ दुसरं काही नाही. म्हणून भक्तिपंथेची जावे, जाई म्हणत नाही, जावं विद्यार्थ आहे असं, आपण भक्तिमार्गाने जावं, भक्तिपंथेची जावे तरी असं जर केलं तर श्री हरी पाविजे तो स्वभावे, असं सांगितले मार्गाने जर गेलात तर तो श्रीहरी राघव जो आहे तो पाविजे, तो सहजच आपल्याला तो पावन मिळून जाईल आपल्याला. ज्याच्यासाठी आपण ही खटपट करायची असं म्हणतो आहे, तो जर मिळायला हवा असेल तर ह्या मार्गाने गेला तर तो सहजच मिळेल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे. जगामध्ये ज्या गोष्टी निंद समजल्या आहेत, जे करू नये ते सांगितलेलं आहे, ते सोडून द्यायचं आहे. नेहमी सांगताना संत देखील काय करावं हे जसं सांगतात, तसं काय टाकावं हे देखील सांगतात. जसं डॉक्टरने औषध घेताना हे घ्यावं म्हणतात, ते पथ्यासहित घ्यायला पाहिजे. काय सोडायचं तेही सांगतात. तसं इथे त्यांनी म्हटलं आहे, निंदे जे आहे ते सर्व थोडंसं सोडलं आहे आम्ही, सगळं सोडायला पाहिजे. नाही तर हे सोडलं आहे हो, पण ते धरलं आहे नाही चालायचं. म्हणून जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, आणि जनी वंद्य ते सर्व भावे करावे. ते सर्व दोन्हीकडे येतं, सर्व करावं आणि सर्व भावे करावं. सर्व भावानिशी करायला पाहिजे. कुठून तरी करून टाकलं, तुम्ही म्हणलात ना ध्यानाला बसा, एक 10 मिनटं ध्यानाला बसून टाकलं, एक माळ ओढून टाकली, असं टाकावी कायचं नाही. पूजा करून टाकली असं नाही. सर्व भावे. एक नाम घेतलं तरी असं घेतलं पाहिजे की ते नाम घेतलं की गेला त्याच्याशी, देहभान संपलं इकडचं, रंगला त्याच्यामुळे. म्हणून वंद्यते सर्व भावे. सर्वच्या सर्व गोष्टी अत्यंत भावानी, मनापासून, प्रेमानी, नम्रतेने, पारमार्थिक इच्छेची अपेक्षा धरून करावं. आणि काय करायला सांगितलं? प्रभाते मनी राम चिंतित जावा म्हटलंय. नुसतं तोंडाने राम राम म्हणतायत आणि बघून घेतो आता उठल्यानंतर काय ते, असं नाही आहे. रामाचं चिंतन व्हायला पाहिजे, आणि मग ते रामाचं चिंतन होण्यासाठी तो राम सर्वाभूती भरलेला आहे, घटाघटातून राम भरलेला आहे. जी माझ्या आजूबाजूला मंडळी वावरत आहेत ती देखील रामरूपच आहेत. अशा बोधाने प्रत्येकाशी नम्रतेनं प्रेमानं वागत बोलत अशा तऱ्हे. म्हणून प्रभाते, सकाळी उठल्यापासनं प्रभाते म्हटलंय. आपल्या 8 वाजता उठतायत आणि त्याला प्रभात म्हणत नाहीत. प्रभात म्हणजे सूर्य उजाडाच्या आत उठायला पाहिजे. म्हणून प्रभाते मनी, भगवंताचं चिंतन मनात करायचं आहे, आतून बाहेर आलं पाहिजे. नाही तर वर चाललेलं आहे आणि आत काहीच नाही, त्याला काही उपयोग नाही. एक वेळ बाहेर नाही आलं तर चालेल, पण मनात असलं पाहिजे त्याचं चिंतन. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीतून नंतर येईल, आधी आतमध्ये यायला पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर. इथं सदाचार म्हणजे सदूचं आचार नव्हे, किंवा आम्ही बरं वागतो एवढं नव्हे, नुसतं सतकडे नेणारं आचार पाहिजे. सत परमात्मा. प्रत्येक कर्म आपण जे करतो ते त्या सतकडे जात आहे का नाही बघायला पाहिजे. काय आपण जेवतो आहे, खातो आहे, काम करतो आहे, प्रत्येक गोष्ट त्याचा सगळ्याचा मोहरा त्या सतकडे गेला पाहिजे. म्हणून सदाचार हा थोर, हा महत्त्वाचा आहे, सांडू नये तो. त्यामुळे सोर सदाचार जो आहे हा जरा देखील सोडता कामा नये, सांडू नये तो. जनी तो चितो मानवी धन्य होतो, असं जो करणारा असेल तोच पुरुष मानव या जगात धन्य होतो. खरं म्हणजे एक श्लोकात सांगितलेली जी साधनं आहेत तेवढी जरी केली तरी पुरेशी आहे, नेमकी कळली पाहिजे. म्हणजे तर जगी तो चितो मानवी धन्य होतो. मग आता काय नसावं? मना वासना दुष्ट कामा नाही रे. वासनाच असणार नाही अशी निर्वासन स्थिती यायला फार पल्ला गाठावा लागतो. मग तो पण वासना येणार काही ना काही मनामध्ये, कामना येणार, वासना येणार. मग ती वासना किमान पक्षी दुष्ट तरी नसावी. म्हणून मना वासना दुष्ट कामान आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. आता दुष्टवासना तरी काय येते असं जर विचारलं तर, दुष्टवासना जी येते तीसुद्धा स्वार्थापोटी येते. जर सर्वांच्याबद्दल मनामध्ये प्रेम असेल तर दुष्ट का बरं वासना यावी, काही कारणच नाही. मनात सारखं सकाळी उठल्यावर असावं असावं सर्वेपि सुखिन संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतो, मा कश्चित दुःखम आपनुयात. दुसऱ्याच्या दुःखावर आपलं सुख अवलंबून ठेवता कामा नये, उलट दुसरा सुखी आहे ना मला आनंद आहे, शेजारी आनंदात आहेत ना मला आनंद आहे, घरात सगळी ठीक आहेत ना मला आनंद आहे. म्हणून मना वासना दुष्ट कामा नये, मनात येता कामा नये. मना सर्वथा पापबुद्धी नको रे, पापसुद्धा. एकदा ह्या परमार्थाची मूळ भूमिका समजली ना की सगळ्या ग्रंथांचा अर्थ कळत जातो. आता ही पापबुद्धी जी म्हटलेली आहे ना, ही पापबुद्धी तरी कशामुळे पाप आहे? देहबुद्धीमुळेच, स्वार्थामुळेच पाप आहे. पापाचरण तरी मनुष्य का करतो? स्वार्थाच्या पोटी. तो स्वार्थ जर नसेल, परार्थाची भूमिका असेल आणि परमार्थाची जर असेल तर फारच चांगली. म्हणून मना सर्वथा पापबुद्धी नको रे, म्हणजे पाप कर्म पुढे आलं, पापबुद्धीच नसावी मुळातच. बुद्धीत काही बसलं, मनात आलं की ते कर्मामध्ये बाहेर येतं. बुद्धीतच जर चांगलं असेल तर वाईट कुठून येणार बाहेर? म्हणून जेव्हा शुद्धी म्हणतो आपण, आतून शुद्धी व्हायला पाहिजे, वरवरची शुद्धी नाही. तीर्थयात्रेला जाऊन आले, कडू दुधिया तसाचा तसाच, सगळीकडे जरी फिरला तरी आतला कडूपणा गेला कुठं? काशीला जाऊन आलेले पण आतलं आत जसे तर तसेच आहेत. कडू दुधिया माखला गुळे जायचा असं म्हटलं, कडू दुधिया आणि त्याला वरनं गुळ माखला, तो कडूचा गुळ होणार का? त्यामुळे वरवर तुम्ही काय करता ह्यापेक्षा सुद्धा आत मन काय आहे, बुद्धी काय आहे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो. नीतीच्या पायावरच परमार्थ रुजतो. अनितीनं जाणारा असेल, अधर्माने वागणारा असेल, सचोटी नसेल, आपल्या घरच्या कामात असो, व्यवसायात असो, दुसऱ्याला कसं लुबाडायचं ही जर दृष्टी असेल तर तो नाम काय घेणार आणि परमार्थ काय करणार? त्यामुळे मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मग आता हे मनात नको, मग मनात काय पाहिजे? सार विचार. काय सार आहे? असार, जे दृश्य आहे असार आहे, जेवढं जेवढं दिसत आहे जाणार आहे. मग सार काय आहे? जे दिसत नाही, दिसेना जनी तेची शोधोनी पाय, पुढं म्हटलंय समर्थाने. जे दिसत नाही आहे ना ते सार आहे, ते तू शोधून पहा. आणि ते शोधायसाठीच ध्यानाला बसायचं, का ते बाहेर दिसणार नाही डोळ्याने, कानाने ऐकता येणार नाही, जिभेने चाकता येणार नाही, इंद्रियात येणारा विषय तो नव्हे. मग त्याला जर शोधायचं असेल तर अंतर्मुख होऊनच बसलं पाहिजे. म्हणून मना सार विचार, अंतरी सार विचार राहो. आतमध्ये एकच विचार करायचा की ते सार जे आहे ते मला मिळालं पाहिजे. त्याचा ध्यास डोक्यात घेतला पाहिजे की मला हेच पाहिजे. हे कसं मिळवायचं ते मला कोण सांगेल? सद्गुरू सांगतात, संत सांगतात की हा मार्ग आहे, ह्या मार्गाने तू जा की तिथं पोचशील. काय अडचण आली ते आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये अडचणी दूर करायचा प्रयत्न करतात, आपल्या शंका दूर करायचा प्रयत्न करतात. आणि आई जशी बोटाला धरून त्याला नेते तसे सद्गुरू नेत असतात. म्हणून मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा. संकल्प मनाने करायचा, संकल्प आणि विकल्प मनाचा उद्योग आहे. सकाळी काय संकल्प केला, ठरवला, संक्रांत आहे ना, आता उद्यापासून ध्यानाला तासभर बसायचं. उद्या मनात येतं तासभर हवाच का बसायला? जरा थोडा वेळ बसलो तर आज वेळ नाही आहे, उद्या बघू झालं. संकल्प केलेला सुटला. आज आपण श्रवणाला जायचो, संकल्प केला. दुसऱ्या दिवशी वाटतं आजच जायला पाहिजे का, बघू आपण जाऊ पुन्हा केव्हा तरी. आला विकल्प. आता आपण लांब राहतो, इतक्या लांब कुठं जायचं आहे श्रवणाला, आहे ते बरं आहे आपण आपल्या ठिकाणी, असं मनाला वाटायला लागलं की विकल्प आला. आणि विकल्प ताबडतोब येतो, जरा कुठं संकल्प करतो न करतो तो विकल्प येतो. त्यामुळे मना पाप संकल्प सोडू न द्यावा, सोडूनच द्यायचा तो. मना सत्य संकल्प केलेला जीवी धरावा. ठरवलं श्रवण करायचं आहे, वाचन करायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, धरलं ना सत्य संकल्प केला ना तो जीवी धरावा, पक्का धरायचा. धरला न सोडला असं नाही करायचं. मना कल्पना ते नको विषयांची, ह्यासाठी काय करायला पाहिजे असं विचाराल तर नाना प्रकारच्या विषयांची जी कल्पना असते डोक्यामध्ये सारखं, काय खायचं, काय बघायचं, काय ऐकायचं, सगळे विषय सोडून द्यायचं. ज्या वेळेला जो समोर असेल त्यावेळेला काय जेवायची वेळ झाली, समोर जे जेवण आलं असेल जेवायचं. आता काय जेवायचं ह्याचा विचार आधीपासून सकाळपासून कशाला करायचा, असं काय केलं आहे बरं जेवायला, आता येईल समोर काय असेल ते. भगवंताचं चिंतन करा ना, भगवंताला विषय करावा म्हणजे हे विषय बाजूला होतात. सारखा चिंतनाला विषय काय, भगवंत. म्हणून नामस्मरण करा असं संत सांगतात. ह्याचा अर्थ काय, नुसतं नाम आपलं यांत्रिक पद्धतीने श्रीराम जयराम आणि लक्ष त्या विषयाकडे, असं नाही चालणार. विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायणालाच विषय केला, त्या विषयामध्ये नारायण दिसला पाहिजे आणि त्या विषयाच्या अंगाने नारायणाकडे जायला पाहिजे. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून त्याला जे म्हटलंय, मना कल्पना ते नको विषयांची, कारण काय, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. त्या जे काही मनात विचार येतात, विषयांच्या अंगाने विकार निर्माण होतात, त्यांनी खरं म्हणजे जगामध्ये छीथूच होती. काय हो, जरा काय झालं की राग होतात, जरा काय झालं की मूड ऑफ होतो, जरा काय झालं की मत्सर येतो, द्वेष येतो, हे काय प्रकार आहे. असे विकार आपल्यामध्ये आले त्यामुळे आपली जगामध्ये छीथू होते. त्यापेक्षा एखाद्याने म्हटलं पाहिजे मन स्वच्छ आहे, निर्मळ आहे, काही मनामध्ये विचार नाही, केव्हाही बोलायला जा, शांत आनंदाने मनापासून प्रेमाने बोलतात. काय काय लगेच काही उचलून नोटा द्यायच्या असतात का कुणी कुणाला, सरळ दोन शब्द प्रेमाने बोलायला काय बिघडलं, होत नाही. पण त्याचं कारण आपल्याच अंतरात एवढ्या गाठी असतात की त्या जोर मोकळ्या होत नाही, तो दुसऱ्याशी मोकळं बोलणं होत नाही. आणि मग आपण म्हणतो ती अशी काय वागली, तो असा का बोलला, काय भेटल्यानंतर मोकळेपणाने हसायचं, काय कसं काय बरं ठीक आहे का, बोलायला हरकत काही नाही. त्यात कुठं आपला मान अपमान यायचं आहे पण, नाही बोललं जात. तो बोलला नाही तर मी कसा बोलणार, तो असा वागला तर तू बोल, तो काय करायचं ते करू दे. पण होत नाही तसं. आता काय नको ते सांगतात हा पुढच्या श्लोकात, पाचव्या श्लोकात. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध येऊ देऊ नको. कामनेच्या पोटी क्रोध येतो, नाही तर क्रोध यायचं कारण काय. मग का क्रोध कसा आहे, खेदकारी. ज्याच्यावर रागावतो त्याला तर दुःख होतच होतं, आणि आपण त्याच्यावर रागावलो आहे हे आज जो बसलेला आहे ना त्याला आवडत नाही. उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा. आपण काहीही करत असलो तो नुसता उपद्रष्टा असतो. चांगलं काही केलं हनुमंता, तो अनुमोदन देतो, चांगलं केलंस, चांगला वागलास, क्रोध आला नाही ना, बरं केलंस. तो कसाही बोलला ते तुला रागवायचं काय कारण, तू शांत राहा ना. म्हणून असं जर केलं तर मग खेदकारी होत नाही. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी. हा क्रोध जो आहे तो दोन्ही पक्षी त्रास देणार आहे, त्यामुळे तू येऊ देऊ नको. नको रे मना काम नाना विकारी. काम कुठलाही ठेवू नको, ज्याच्यातून विकार निर्माण होतात ना, त्यामुळे कुठल्याही तरीची इच्छा ठेवू नको. काम देखील ठेवायचाच झाला ना भगवंताच्या ठेव, त्याची कामना करायला लागलास की इकडे निष्काम होशील. निष्काम कसं व्हायचं त्याची इच्छा ठेवा. म्हणून नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू. कसं सांगतात मनाला बघा, नको रे करू असं, काम नको रे, क्रोध नको रे, लोभ, लोभाच्या पोटी पाप होतं. आपलं स्वतः मिळकतीचं जे असेल ते आपण घेणं हा लोभ नाही, पण दुसऱ्याचा एक पैसा देखील आपण घेण्याची इच्छा होणं हा लोभ आहे. हा तुमचा पगार जेवढा मिळत असेल तुमच्या कशाने ठीक आहे, पण त्याच्यावर एक पै देखील दुसऱ्याची घ्यावीशी वाटणं, जी वस्तू आपली नाही ती उचलावीशी वाटणं, ती मला मिळावी असं वाटणं, हे जे आहे याला लोभ असं म्हटलेलं आहे. असा हा लोभ उपयोगी नाही. म्हणून आता सध्या जे आपण बघतो वातावरण कशा पोटी लोभ, किती असलं म्हणजे पुरे, पुरतच नाही, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. एक मला बरं वाटतं की पोटाला कुठंतरी त्यावेळेला थांबवायला लागतं, नाही तर किती माणसांनी पोटातही घेतलं असतं कुणाष्ट. बाजारात दोन चपात्या तीन चपात्या खाल्यानंतर त्यावेळे पुरतं का होईना, पुरे वाटतं. म्हणून अन्नदान करावं असं म्हणतात, म्हणजे त्यावेळ पुरता तरी तो तृप्त होतो. द्रव्य किती दिलं लोभ पुरे होतच नाही, कपडा किती दिला पुरे होतच नाही. विद्यादान करावं असं वाटतं, पण विद्या देखील झेपली पाहिजे सांगितलेली तेवढी. थोडा वेळ झाला की असं वाटतं आता पुरे, कारण डोक्यात बसलं पाहिजे सगळं. पण खरं सांगायचं म्हणजे हा जो आहे हा लोभ हा माणसाला अधपतनाला कारणीभूत होतो. मग नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना मत्सर नको रे. मत्सर हा असा एक शत्रू आहे की त्या मत्सराने आपल्याला काही मिळतच नाही. खरं म्हणजे ज्याचा मत्सर करतो त्यालाही त्याची दादही नसते पुष्कळ वेळा, ती व्यक्ती आपला मत्सर करते म्हणून. आपल्याला व्याप तो सारखा जळत असतो समोर, कंसाला सारखा कृष्ण, पण तो कृष्णच दिसत होता म्हणून तो उद्धरून गेला. आपल्याला कोणतरी पडतोच व्यक्ती असते आणि त्याचा मत्सर करत बसतो आणि त्याचं सारखं चिंतन, त्याने काय व्हायचं आहे आपण ते होऊन बसणार तो जो काय असेल तो. म्हणून मत्सरच करायचं तर भगवंताचा करा म्हटलेलं आहे, रागवायचंच झालं तर भगवंतावर रागवा, म्हणजे सारखा तो तरी आपल्याला समोर दिसेल, मग कदाचित उद्धार होईल आपला. पण मत्सर कशाचा, मत्सर आणि इतकं जळतं मनुष्य आतमध्ये, काही त्याचा फायदा नाही आहे. म्हणून काही जण सांगतात की ज्याचा मत्सर वाटतो त्याला मनोमन नमस्कार करावा, त्याच्या घरी जाऊन करण्याचं धाडस आपल्याला नसतं तेवढं, मग घरी बसूनच करावा मनोमन. किंवा जो आपला शत्रू आहे असं आपल्याला वाटत असेल आणि तो करत असेल असं जर मनात असलं, वास्तविक असू नये आपल्याला, तर साधकाच्या पक्षी त्यांनी जसं देवदेवतांना नमस्कार करतो तसं त्याला देखील मनोमन नमस्कार करावा की परमेश्वरा तू त्याच्यामध्ये तूच आहेस, तर त्याच्याबद्दल मला जो मत्सर वाटतो आहे त्यांनी माझं जे मन अंतःकरण दूषित होत आहे ते होऊ नये, यासाठी त्याच्यातला तू जो आहेस त्याचं दर्शन घडू दे मला, त्याला मनोमन नमस्कारच करावा. हे सगळे साधनेतले उपाय आहेत, नाना प्रकारे सांगतात. आजार बरा होत नाही ना, मग आता हे घेऊन बघा, हे औषध नाही हे चाटण घेऊन बघा, त्यांनी नाही बरं हो ते पातळ औषध घेऊन बघा, हे इंजेक्शन, कुठून तरी तो आजार जाऊ दे ना. तसं मनाचे हे जे विकार आजार आहेत हे जर दूर करायचे असेल असं करून बघा, नाम घेऊन बघा, नाही जमत आहे नमस्कार करून बघा, प्रेम करून बघा मनोमन. ज्याचा आपल्याला राग येतो त्याच्याबरोबर मनोमन त्याच्या पाठीवर हात फिरवा प्रेमाने, मनाने त्याला जेवायला बोलवा, प्रत्यक्ष नाही होत आहे तर कुठून तरी त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम, त्याचे गुण आठवा, काहीतरी असतील ना त्याच्यात एक दोन चार काहीतरी, अगदीच काय तो टाकाऊ असेल असं नाही, मग त्याचे गुण आठवा निदान. त्याच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या तरी निदान आपण आठवूया. कुठून तरी त्याच्याबद्दलचे आपल्या मनात जे काही कंगोरे असतील ते दूर होऊ देत आणि त्याच्याबद्दल अंतःकरणात एकच भगवत भाव असावा असं त्याच्यात म्हणाय. नको रे मना मत्सरू दंभ भारू. दंभही नसो, आत एक असायचं बाहेर एक असायचं. दंभामध्ये आणखीनही असंच म्हटलेलं आहे की त्याचे अवगुण जे आहेत ते सोडून आपल्या गुणांनी त्याचे अवगुण दूर करावेत. एखादा वाईट असला ठीक आहे, आपल्या मुलाला एखादा चुकला म्हणजे आपण नाही का असू दे बरं चुकलं ना असू द्या मी घेते करून, तू केलास ना प्रयत्न ठीक आहे, पण नेमकं बघ कसा चुकलास, मला वाटलंच होतं अगदी असं म्हणण्यामध्ये आपण त्याच्या अवगुणावर बोट ठेवतो. बरोबर, त्याला दाखवावं नाही असं नाही, जसं आपला त्याचा संबंध असेल त्याप्रमाणे. नुसतंच त्याच्या अवगुणावर बोट ठेवणं हे बरोबर नाही आहे, हे हीन मनोप्रवृत्तीचं वृत्तीचं द्योतक आहे, त्यामुळे तसं करू नये. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, धारिष्ट पाहिजे, परमार्थ करायला धारिष्ट लागतो का, जगाच्या विरुद्ध आपण जाणार आहोत, जग संसारात गुंतलेलं आहे. आज काय लग्न आहे, उद्या काय साखरपुडा आहे, परवा काय आणखीन बारसा आहे, चालले आहे तिकडं अख्खा दिवस त्याच्यामध्ये. आपण जर साधक असू तर त्याच्यामध्ये बुडून जर राहिलो साधनं कशी होणार, मग त्याला काय म्हणायचं नाही म्हणायचं नाही, आला थोडा वेळ 10-5 मिनटं जरा काम आहे थोडासा, गेलो का नाही आपण त्याच्यात, गेल्यासारखं असावं, थोडंसं बोलल्यासारखं बोलावं आणि मला निघावं तिथून. तिथं जाऊन चौकशा करत काय घेतलं, केवढ्याला घेतलं, केवढ्याला पडलं आणि कोण आले, काके मामे गुंतले, गेला राम विसरला, सगळं काही विसरलं. मग त्यांना तोडायचं का, तोडायचं नाही, युक्तीनं जोडायचं, पण युक्तीनं आपण त्याच्यातून बाहेर पडायचं. मन मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, अंतःकरणात ते धारिष्ट पाहिजे, प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धारिष्ट पाहिजे. मना बोलणे नीच सोशीत जावे, कोणी आपल्याला वेडवाकडं बोलला सोसावं, काय भूकं नाही पडली ना आपल्या अंगाला, काय मोठे शिव्या देत नाही कोणी, साधं जरी कोणी म्हटलं, आपणच्याऐवजी तुम्ही म्हटलं, तुम्हीच्याऐवजी तू म्हटलं, झाले झाला अपमान. फार मोठं बोलायला नको, हो जेवायला बसले मला हाक नाही मारले, आता हाका काय मारायची, घरच आहे तुमचं, जेवायला यायचं तुम्ही आपण, उलट येऊ का विचारायचो, हो मला बोलवलं नाही, आला अपमान झाला. मला मना बोलणे नीच सुसीत जावे, सहन करावं सहज, आणि मी सहन करतो ह्याची जाणीवही नसावी. अनाक्रोश क्षमा असं म्हटलेलं आहे, नुसती क्षमा जी असते त्याच्यामध्ये जाणीव असते की मला ती गोष्ट आवडली नाही आहे, पण आपण नाईलाजाने गप्प बसतो पुष्कळ वेळेला काही करता येत नाही म्हणून, आणि मग वर म्हणतो क्षमा केली म्हणून. असं नाही, मनातच न येणं याला अनाक्रोश क्षमा म्हटलंय, जे त्याची कुठं आतमध्ये जो अंतर्मुख होऊन आत बुडाला ना तो बाकीच्या गोष्टीकडे लक्षच नसतं त्याचं. अहो ते तुम्हाला असं बोलले तुम्हाला नाही बा काय ठीक आहे, माझं काही लक्षही नव्हतं त्याच्याकडे, बोललं असेल कोण असतो, असं सहज व्हायला पाहिजे. म्हणून मना बोलणे नीच सोसीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, आणि नेहमी सगळ्यांच्याशी नम्रवाणीनं बोलावं, नम्रत्वेनं उन्नमंता, नम्रता हा गुण अत्यंतच गरज आहे. आपल्याला वाटतं त्यांनी काय होतं, खूप गोष्टी साधतात, आपल्याला मुख्य आनंद असतो आणि दुसराही मनुष्य आपलासा होतो, अरे तर का रे नाही बोलायचं. म्हणून स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशिरे निव वावे, निव वावे ह्याचा अर्थ शांत करावं, आणि सर्व लोकाशी ह्याचा अर्थसुद्धा सज्जन माणसाला. हां, व्यसनी माणसाला तुम्ही नेवायचं म्हणलात, अहो तुम्हीच सांगितलं नाहीत का नेवायचं, मग तो म्हणला चला गेलो आम्ही त्याच्याबरोबर, हां असलं नाही. जी चांगली मंडळी आहेत त्यांना नेवता कसं येईल असं बघायचं, आणि म्हणून राखावी बहुतांची अंतरे ह्याचा अर्थ सज्जनांची, त्याप्रमाणे आपण हे 7 श्लोक आज बघितलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.